आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सनदी अधिकाऱ्यांच्या नागरी सेवेबद्दलच्या वचनबद्धतेमुळे सार्वजनिक संस्था आणि प्रशासन बळकट होत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा आणि तमिळनाडूमध्ये एकमेव टप्प्याचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस. आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांचं निधन. देशभरात आज नागरी सेवा दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सनदी अधिकाऱ्यांच्या नागरी सेवेबद्दलच्या वचनबद्धतेमुळे सार्वजनिक संस्था आणि प्रशासन बळकट होतं असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जनकेंद्री नाविन्यपूर्ण धोरणं आखण्यापासून ते त्यांची अंमलबजावणी करण्यापर्यंत सनदी अधिकारी महत्वाचं काम करतात. या कामाचा थेट परिणाम लोकांच्या आयुष्यावर होतो असं त्यांनी यात अधोरेखित केलं. सरकारच्या योजना आणि धोरणांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यात सनदी अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असते असं उपराष्ट्रपती श्री पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. योजना किंवा धोरणं दिल्लीत आखली जातात, मात्र त्याची अंमलबजावणी खेड्यापाड्यात योग्य रीतीनं झाली तरच त्याचा अपेक्षित परिणाम होतो असं ते यावेळी म्हणाले. राधाकृष्णन यांनी यावेळी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा नागरी सेवेचे जनक म्हणून गौरव केला. सरदार पटेल यांनी संपूर्ण देशाला सेवा आणि एकतेच्या भावनेने जोडलं होतं असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं भाषणही या कार्यक्रमात झालं. नागरी सेवा दिनाच्या निमित्तानं सुशासन आणि राष्ट्र उभारणीच्या दिशेनं काम करण्याचा संकल्प करायला हवा असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. धोरण निर्मितीपासून अंमलबजावणीपर्यंत सनदी अधिकाऱ्यांचं योगदान असल्यामुळं ते देशाच्या प्रगतीत महत्वाचं योगदान देतात असं त्यांनी नमूद केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सनदी अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागरी सेवा दिनानिमित्तचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 आणि नंतर 150 दिवसांचा कार्यक्रम आखून प्रशासकीय सुधारणा राबवल्या गेल्या असं त्यांनी सांगितलं. सरकारने ई गव्हर्नन्सवर भर दिला आहे, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ केल्या आहेत असं ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.4% तर पुढच्या आर्थिक वर्षात 6.6% राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि पॅसिफिकसाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगानं काल हा अहवाल प्रसिद्ध केला. ग्रामीण अर्थव्यवस्थेतली उपभोग दरातली वाढ, GST मधली दर कपात आणि अमेरिकेच्या शुल्क आकारणीपूर्वी केलेली निर्यात वाढ यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षातली भारताची आर्थिक वाढ 7.4% पोहोचल्याचं अहवालात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून 3 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. संरक्षण क्षेत्रात औद्योगिक सहकार्य वाढवणं, लष्करी स्तरावर परस्पर संबंध अधिक दृढ करणं तसंच सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संधीचा शोध घेण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा JEE मेन सत्र 2 चे निकाल जाहीर केले आहेत. यंदा 250,182 उमेदवार जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे देशभरात 18,262 उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. 15 एप्रिलपासून 15 जुलैपर्यंत 908 विशेष गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपेल. या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक झंझावाती दौरे करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी, पश्चिम बर्धमान, पश्चिम आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. कुरोसांग इथं झालेल्या सभेत भाजपा सत्तेवर आल्यास 6 महिन्यात गोरखालँडचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन शहा यांनी दिलं. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पूर्व मेदिनीपूर, बराकपूर आणि जगत्ताल इत्यादी ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. येत्या गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाचं थेट वेबकास्टिंग करण्यासाठीची तयारी प्रशासनानं केली असून आज त्याची तालीम घेण्यात येत आहे. यावेळी प्रथमच या टप्प्यातल्या सर्व मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग होणार असून निवडणूक आयोग आजच्या तालमीचं थेट निरीक्षण करणार आहे. तमिळनाडूमध्ये मतदानाला आता 2 दिवस उरले आहेत. येत्या 23 तारखेला एकाच टप्प्यात होणाऱ्या मतदानात 5,73,43,291 मतदार 234 मतदारसंघांमध्ये आपले प्रतिनिधी निवडतील. राज्यात 75,664 मतदान केंद्र आणि 33,211 पूरक मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी दिली. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यानं उमेदवार हिदिरीने प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री MK स्टालिन यांनी आज आपल्या मतदारसंघाचा पायी फिरून दौरा केला आणि नागरिकांशी संवाद साधला. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांचं आज लातूरमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. डॉ गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय सेवेतून समाजकारणात प्रवेश केला आणि नंतर राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. 1994 ते 2000 या काळात भाजपाचे राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे यासारख्या महत्वाच्या संसदीय विषय समित्यांमध्ये त्यांनी योगदान दिलं. शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि समाजकार्य या क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान होतं. लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेल्या लातूर पॅटर्ननं अनेक गुणवान विद्यार्थी घडवले. गोपाळराव पाटील यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये आज सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता हैदराबादमध्ये हा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सनदी अधिकाऱ्यांच्या नागरी सेवेबद्दलच्या वचनबद्धतेमुळे सार्वजनिक संस्था आणि प्रशासन बळकट होत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा आणि तमिळनाडूमध्ये आज प्रचाराचा अखेरचा दिवस आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.